स्तोत्र संहिता अध्याय 139. हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस आणि तू मला जाणतोस. मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो हे तुला माहीत आहे. तुला माझे विचार खूप दुरूनही समजतात. तू माझे चालणे आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो. तू माझ्या मार्गाशी परिचित आहेस. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहीत नाही असे मुळीच नाही. तू मागून व पुढून मला घेरले आहेस आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे. ते खूप अगम्य आहे. ते मी समजू शकत नाही. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निष्ठून जाऊ शकतो? मी तुझ्या सानिध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो? मी जर वर आकाशात चढलो तर तेथे तू आहेस. मी जर खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. जर मी पहाडचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस. तरी तेथेही तुझा उजवा हात मला धरतो आणि तू मला हाताने धरून नेतोस. जर मी म्हणालो खचित अंधार मला लपविल आणि तरी रात्र माझ्या भोवती प्रकाशच होईल. काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. रात्र ही दिवसासारखीच प्रकाशते, कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत. तू माझे अंतर्याम निर्माण केलेस. तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले. मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकित आणि आश्चर्यकारक आहेत. हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझे घडण होत असता माझी आकृती तुला माहीत नव्हती. तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस. माझा एकही दिवस उगण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते. हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत. त्यांची संख्या किती मोठी आहे. मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणापेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. हे देवा, जर तू दुष्टांना मारून टाकशील, आओ हिंसाचारी मनुष्यांनो माझ्यापासून दूर व्हा. ते तुझ्या विरुद्ध बंड आणि कपटाने कृती करतात. तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. परमेश्वरा, तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्या विरुद्ध उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये? मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो. ते माझे शत्रू झाले आहेत. हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण. माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालू